ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
पूरबाधित ऊस 15 जानेवारीपर्यंत तोडा. दौलत देसाई. जुलै ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी 70-30 फॉर्म्युल्यानुसार पूरबाधित क्षेत्रातील ऊसाची तोडणी 15 जानेवारीपर्यंत संपवावी असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूरबाधित क्षेत्रातील शेतीपंपाच्या वीज जोडणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर कारखानदार शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन 3 आठवड्यात टप्प्याटप्प्यानं ऊसाची उचल करण्याचे आदेश दिले होते. कारखान्यांनी प्राधान्यानं या ऊसाची उचल करण्याची ग्वाही दिली होती. हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी केवळ 4,307 हेक्टरवरील पूरबाधित ऊसाची उचल केली आहे. अद्याप 23,429 हेक्टरवरील ऊस शिवारात उभा आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा बैठक घेऊन कारखानदारांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक पूरबाधित क्षेत्र दत्त शिरोळ कारखान्याचे 2500 हेक्टर आहे. त्यांनी आतापर्यंत 560 हेक्टरवरील ऊसाची उचल केली आहे. जवाहर, पंचगंगा आणि घोरपडे कारखाने पूरबाधित ऊस उचलीत फारच मागे आहेत. यंदा हंगाम जेमतेम 3 महिने चालेल अशी परिस्थिती आहे. एकंदरीत साखर कारखानदारांची मानसिकता पाहता हंगाम संपेपर्यंत टप्प्याटप्प्यानं पूरबाधित ऊसाची उचल करण्याचं नियोजन दिसत आहे. पूरबाधित ऊस एकदम तोडल्यास साखर उतार्यावर परिणाम होणार आहे. सध्या सर्वच कारखान्यांना उतारा तुलनेत कमी आहे. या धास्तीमुळेच पूरबाधित ऊसाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. यावेळी प्राध्यापक एनडी पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, माजी आमदार उल्हास पाटील, बाबासाहेब पाटील, विक्रांत पाटील, मारुती पाटील, महावितरणचे अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, तहसीलदार अर्चना कापसे, साखर उपसंचालक NS जाधव आदी उपस्थित होते.